नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आध्यात्मिक आनी सांस्कृतिक पर्यटनाक उर्बा दिवपा खातीर देशातल्या पर्यटन थळांक लोकांची ऑनलायन पसंती घेवपी देखो अपना देश लोकांची पसंती 2024 ह्या मोहिमेखाला भारत सरकाराच्या माय गोवा पोर्टलाचेर वचून लोकांनी आपल्या आवडीच्या पर्यटन थळांक पसंती दाखोवची अशें केंद्रीय पर्यटन मंत्रालयान सांगला. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कल्पनेतल्यान मुखार आयल्या. ह्या मोहिमेची माहिती सामान्य लोकांमेरेन पावची म्हणून राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी फुडाकार घेवचो अशें परवरेच्या शिक्षण प्रशिक्षण संस्थेन सगळ्या शारांक धाडिल्ल्या कळवणेत म्हणला. राज्यातली वाढती कोयणी आणि अपघातांचे नियंत्रण दवरपा खातीर येरादारी पुलीस विभागावतीन गुगल मॅप आणि ड्रोनाची मजत घेऊन ट्रॅकिंग हे केंद्र स्थापन केला. या केंद्राचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. सोरो पिवून धुंद जावन गाडी चलोवप गोयकारांनी बंद करून स्वताची सुधारणा करपाची, रस्त्यावेल्या हेरांचोय जीव म्हत्वाचो असता हे मतीत दवरचे अशें आवाहन तांणी केले. आल्तिनो पणजी हांगा येरादारी पुलीस विभागाच्या कार्यालयात आयोजित केल्ल्या कार्यावळीत पुलीस महासंचालक आलोक कुमार, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोय, अधीक्षक राहुल गुप्ता आणि येरादारी संचालक पी अभिषेक हजर आशिल्ले. राज्यात प्रत्येक दिसा एका तरी अपघातीचे मरण येता, तातूंतले चडशे 50% अपघात हे स्वयं अपघात असतात. सोरो पिवून धुंद जावपी वाहन चालकांक बेजबाबदारपणात लागून निष्पापांचो जीव वता. देखून राज्यात ह्या नव्या स्थापन केल्ल्या ट्रॅकाक लागून येरादारी केंद्रात पुलीस 24 वरां तैनात असतले. कॅन्स, ब्रेनस्ट्रॉक, अलायझमर तशेंच हेर गंभीर दुयेंसाचेर उपचार घेवपी दुयेंतीची कुयदाद घेवपी खासगी केंद्रां तशेंच संस्थांक सरकार म्हयन्याक 2.5 लाख रुपया दितले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल केली. पॅलेटीव केअर केंद्रा खातीर सरकारान अर्थिक मदत दिवपी ही खासा येवजण चालीक लायला. ह्या केंद्रांनी कमीत कमी 20 दुयेंती आसपाक जाय अशें तांणी सांगले. मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले. चवथीच्या फाटभुयेर सरकार ऑनलायन पद्दतीन गोवा बाजार सुरू करता अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोवाबाजार.com तशेंच ई चवथ बाजार ह्या संकेतथळार वचून गोंयकारांक चवथीचो फराळ तशेंच माटोळीक लागपी 14 वस्तू विकत घेवपाक मेळटले. ह्या वस्तूंची घरपोच डिलिव्हरी जातली अशी माहिती तांणी दिली. हे शिवाय मंत्रीमंडळाच्या बसकेत येरादारीची खासा यंत्रणा चालीक लावप, मायनिंग वेगवेगळ्या खात्यांनी कंत्राटी पद्धतीचेर नोकर भरती मंजुरी दिल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. कासावलीचे जोझफ फ्रांसिस परेरा हांका सिटीझन अमेंडमेंटशीप एक्टावरवी भारतीय नागरिकत्व काल गोय सरकारान दिला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी तांका काल औपचारीक रित्या हे नागरिकत्व दिला. ही कार्यावळ परवरे मंत्रालयात जाली. भारताक स्वातंत्र्य मेळच्या पयली ते शिक्षणा खातीर पाकिस्तानात गेल्ले, थंय ते कराची हांगा राबितो करताले. मात सध्या ते गोयात कासावली हांगा तांच्या घरकांनी वांगडा राबितो करताले. मात तांचेकडे भारतीय नागरिकत्व नाशिल्ले. जोझेफान अर्ज केल्या उपरांत सिटीझन अमेंडमेंट एक्टावरवी हे भारतीय नागरिकत्व दिला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिले. भारतीय नागरिकत्वावरवी अर्ज करपी ते एकमेव जावन आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या हिंदू, सीख, ख्रिश्चन, बुद्ध आणि जैन धर्मातल्या लोकांक ह्या कायद्यावरवी भारतीय नागरिकत्व दिवपाची तरतूद आसा अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. उजो पालोवपी दळान आपल्या जवानांक हुंवाराच्या घडणुका वेळार करपाच्या बचाव कार्यासंबंधित प्रशिक्षण दिवपा खातीर 31 ऑगस्टाक मांडवी न्हंयत दिवाडी जुव्या लागी सकाळी 7 ते 11 वरां मजगती प्रशिक्षण सरावाचे आयोजन केला. उलो पालोवपी दळांक जवानांक पावर वोट चलोवपाची, जीव वाचोवपाचे यंत्र आणि हेर प्रशिक्षण दितले. त्या खातीर मांडवी न्हंयत वयल्या उदका मार्ग क्षेत्रातल्यान येरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवाशी लॉंची, क्रूज बोटी, उदकाखेळ बोटी, फेरीबोटी, नुस्तेमारी बोटी आणि हेर यांत्रिका हांणी बिनयांत्रिकी नाविजांनी उजो पालोवपी दळाच्या जवानांक प्रशिक्षण सरावाक कसलीच आडखळ येवची न्हय म्हण वयल्या काळात आदार करचो अशी मागणी केला. आणि इतल्यान यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.